मध्ये म्हणा आता बोलून सांगा.
बोलून सांगू
तेच गाणं आता जे म्हटले ना तुम्ही गाणे ते बोलून सांगा.
वाडकुपाच्या बाहेर
हा बारा बैलाचं नांगरू वगैरे ते सगळं
पहिल्यापासून
शब्दात सांगा म्हणजे बोलून सांगा.
हा
बोलून सांगा. हा तेच ती चोवी बोलून सांगा.
आपण बोलते तसं
सांगा. हा आता हा पहिल्यांदा नाही गाणले बारा बैलाचा का नांगरू
कुणबी निघाला ताला तो.
हा माझ्या
हा शेताचं शेत शिवच्या घोलात.
आता परत सांगा तेच
तेच सांगा.
नुसतं बोलून सांगा पुढे करते.
बारा बैलाचा नांगुर कुळंबी दिसतो येडसार माझ्या आवश्यक राजाच्या खांडी रेसमी पाडसार
सांगत
म्हणले
सांगा की
सगळी म्हटलेली सांगा.
माती दोन तीन झालीच की
बारा बैलाचा
कुळंबी दिसतो येडसार कुळंबी निघाला तालात कुणबी निघाला तालात शात शिवच्या घोलात.
घोलात का
शात शिवच्या घोलात
शेतात माझ्या ऊस
शेतात माझ्या ऊस वाड कुपाच्या बाहेर कष्ट माझ्या बाळाच दुहेरी.
आता सात बदलून दुसरं म्हणायचं.
आता बदलू आणि सात
म्हणते म्हातारा फक्त मी एक म्हणतो जातो माझी पुरी घ्यायला जेवण तू किती
नाव सांगा मावशी तोपर्यंत नाव सांगा.
माझं नाव चमन निजाम जमादार.
एक मिनिट
चमन निजाम जमादार
जमादार जमादार हा सांगा